आषाढ़ी एकादशी 11 जुलै 2011 या वर्षीच्या पंढरपूर कॅम्प मध्ये आपण बसलेलो आहोत. मग सर्वांचं याच्यामध्ये स्वागत आहे पंढरपूर कॅम्प मध्ये. तसा हा कॅम्प बऱ्यापैकी ऐतिहासिक आहे, बऱ्याच वर्षापासून हा कॅम्प चालू आहे. आणि या कॅम्पचं वैशिष्ट्य जे असावं ते असं आहे, सेवाभाव. ही भूमी जी आहे ज्या ठिकाणी आपण सेवा करायचा प्रयत्न करत आहोत, ही भूमी चैतन्य महाप्रभूंच्या दिव्य पादस्पर्शाने पुनीत झालेली आहे. चैतन्य महाप्रभू, त्यांचे भोरले बंधू श्री विश्वरूप यांच्या शोधार्थ पंढरपुरामध्ये आले आणि त्या निमित्ताने त्यांनी हा या ठिकाणी ही भूमी पावन केली आपल्या चरणस्पर्शाने. आणि भावपूर्ण पद्धतीने त्यांनी कीर्तन केलं, हरिनाम संकीर्तन. त्याचबरोबर द्वारकेमधून प्रत्यक्ष भगवंत इथे आले. त्याच्या आधी रुक्मिणी आली, त्याच्यानंतर स्वतः भगवंत इथे येऊन विराजमान झाले. आणि वैशिष्ट्य काय आहे, भक्तांच्या दर्शनाकरता आले, हे इकडचं वैशिष्ट्य आहे. भक्त लोक जेव्हा सेवा करतात तेव्हा त्यांची भावना पाहून स्वतः भगवंत त्यांचं दर्शन करणारे पाहिजे. आपले परमगुरु महाराज दिव्य कृष्ण कृपाश्री मूर्ती एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचे गुरु महाराज भक्ती सिद्धांत सरस्वती महाराज, ते म्हणायचे की भगवंताला पाहण्याचा प्रयत्न करू नका, अशा प्रकारे सेवा करा की तुम्हाला भगवंत पाहायला येईल. एकदम थोडक्या शब्दात त्यांनी अतिशय मोठी गोष्ट सांगितली, दिव्य गोष्ट, की आपली वर्तणूक, आपलं वागणं आणि आपली सेवा अशी दृढ आणि अशी शक्तिमान असली पाहिजे की ज्या ठिकाणी भगवंत विराजमान आहे तिकडून त्याला खिचून आणलं पाहिजे, खिचून आणता आलं पाहिजे, एवढी शक्ती आपल्या सेवेमध्ये असली पाहिजे. आणि शेवटी भगवंत जे आहेत ते भावग्राही जनार्दन आहेत. ते आपण किती हुद्याने मोठे व्यक्ती आहोत, किती आपला मोठा दरारा आहे, किती आपला मोठा प्रभाव आहे, आपल्याकडे नियंत्रण किती आहे आणि किती मोठ्या प्रमाणात आपण सेवा करतोय, या प्रकारच्या कुठच्याच भावनेने ते प्रभावित होत नाहीत, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आमच्या उडुपीमध्ये एक भक्त आहेत कनकदास, ते जन्माने शूद्र होते, त्यांची इच्छा झाली की उडुपीमध्ये येऊन भगवंताचं दर्शन घ्यावं, तर सगळ्या ब्राह्मणांनी त्यांना हाकलून दिलं, म्हणून ते खिडकीपाशी गेले आणि तिकडे उभं राहून रडत रडत त्यांनी भगवंताची आणभागा म्हणजे त्यांचं भजन केलं, कीर्तन केलं, त्यांना पुकारलं, डोळ्यामध्ये अश्रू घेऊन त्यांनी भगवंताची विनवणी केली, त्यांच्याकरता भजन गायलं. तर दुपारी जेव्हा भोग लावायचा वेळ आली त्यावेळी भोग लावून ब्राह्मण लोक सगळे पुजारी बंद करून निघून गेले आणि जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला परत योग्य वेळी त्यावेळी भगवंताने 90 अंशातून असं भगवंत फिरलेले होते आणि त्यांचं तोंड जे होतं श्रीमुख ते खिडकीकडे होतं. त्याआधी ते असे बाजूला होते आणि त्या वेळामध्ये आपल्या भक्ताला दर्शन देण्याकरता म्हणून ते असे वळले. आणि आज पण ती कनकेन खिंडी नावाची जागा आहे, म्हणजे कनकदासची खिंडी म्हणजे खिडकी, जिकडे भगवंताने चेहरा फिरवलेला आहे आणि तिकडेच भगवंत आज उभे आहेत. आणि आजही तुम्हाला त्या खिडकीतून दर्शन होऊ शकतं. काय भाव आहे ते भगवंत, तुम्ही पुजारी आहात, ब्राह्मण आहात, ब्राह्मण दीक्षित आहात, गायत्री मंत्र तुम्हाला प्राप्त केलेला आहे म्हणून भगवंत तुमच्या अधिक जवळ आहे, हा खरी गोष्ट नाही. भगवंताला फक्त सेवाभाव प्रेम भाव जो आहे तोच खेचू शकतो. इथली कथा काय आहे, मंडळी आपले आई वडिलांची भक्तिभाव सेवा करत होती, त्याला आधी ब्रह्मदेवाने दर्शन दिलं की तुझ्या सेवाभावाने प्रभावित होऊन प्रसन्न होऊन होता भगवंत येतील, तुला दर्शन देतील. आणि त्यांच्या शब्दाप्रमाणे भगवंत आले आणि पुंडरी सेवेमध्ये इतके मग्न होते की त्याने म्हटलं भगवंताला तुम्हाला उभं राहायला लागेल, वाट बघा. भगवंत 28 युग उभं राहिले असं म्हटलंय. किती ऍक्च्युली आपण लहानपणी गोष्ट ऐकली होती, परंतु फार सखोल गोष्ट आहे की सेवाभाव जो आहे तोच एक केवळ आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये एक दुवा आहे. आपल्याला भगवंताशी जोडणारी जी एक कृती आहे ती सेवा आहे. आणि ती सेवा जितकी आपली दृढ होईल, जितकी शुद्ध होईल, जितकी पवित्र होईल, जितकी एकाग्र होईल, जितकी एकाच उद्देशाने प्रेरित होऊन केल्याप्रमाणे होईल, तितकं आपण भगवंताला आपल्याकडे खेचू शकू. आणि भगवंत कुठच्याच प्रकारचा धर्मभेद, जातीभेद, रंगभेद, भाषाभेद, देशभेद कधीच करत नाही. हे भगवंताचं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तिमान, सर्व ऐश्वर संपन्न जी व्यक्ती आहे ती जनरली आपल्या भविष्य लोकांमध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा ती व्यक्ती सामान्य माणसाशी बोलत नाही, गरीब माणसाकडे बघत नाही, हा निर्धन माणसाकडे लक्ष देत नाही, अधिकार कोणाकडे नसेल त्याकडे किंमत देत नाही. जो मनुष्य एकदमच कसपटा समान गरीब आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करते, हे सामान्य सत्य आहे. परंतु या पूर्ण सर्जनामध्ये म्हणजे पूर्ण निर्मितीमध्ये जे सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहे ते सगळ्यात खालच्या थराला यायला तयार आहे जर तिथे सेवाभाव आणि प्रेमभाव असेल तर. आणि हे आपल्या भगवंताचं एक खास वैशिष्ट्य आहे. म्हणून आपल्याला सगळ्यांना आशा आहे, हा वी आर होपफुल की आपल्याला काहीतरी गती प्राप्त होऊ शकेल. जर आपले भगवंत असे नसते तर ते जितके मोठे आहेत तेवढे मोठ्या लोकात रमले असते आणि आपल्याकडे बघितलं नसते. पण त्यात नाही आहे, हे आपल्याकरता सगळ्यात आशादायी गोष्ट आहे, मोस्ट होपफुल कंडिशन. की आपण जितके पतित आहोत तितकं आपल्या मनात जर तेवढीच सेवाभाव जर जागृत असेल, प्रकट असेल, तर ते आपल्याकडे पण येणार. हा जगन्नाथपुरीमध्ये सुद्धा एक मुसलमान बाई खिचडी घेऊन गेली होती जगन्नाथाला भोग लावण्याकरता. तिला त्या सगळ्या ब्राह्मणाने हाकलून दिलं, हे यवन हिच्या आजचा काय करणार भगवंताला. तर तेच दुपारचा भोग लावायचा वेळ झाला, दरवाजा पडदा बंद केला, तर ही बाई आपल्या घरी गेली झोपडीत, जगन्नाथपुरीच्या वेशीवर गेली, तिचं गाव वेशीवर होतं. जसा पडदा बंद झाला तर जगन्नाथाला राहावे ना, हा ती बाई रडत होती की माझ्या हातची खिचडी भगवंतांनी खाल्ली नाही. त्या भगवंत लहान मुलाचं सावळ्या गोंड स्वरूप धारण करून त्या घरी गेले आणि मला माई मला भूक लागली काय खायला दे. त्याने लगेच डोळ्यात अश्रू, प्रेमाने भरलेले अश्रू, खिचडी खायला घेतली. भगवंताने दोन्ही हाताने खिचडी खाल्ली एकदम हसे प्रेमाने, हा भाव विभोर होऊन भगवंत खिचडी खातायत. तेवढं तिकडे घंटी वाजते मंदिरात, दरवाजा उघडायची, पडदा उघडायची, घंटी वाजते, तर तिकडून ते धावत चुकतात आणि लगेच असे उभे राहतात. असे त्यांच्या दोन्ही हाताला खिचडी, तोंडाला पण खिचडी. आणि जेव्हा पडदा उघड जातो त्या पुजारी बघतात, अरे आपण खिचडी तर आज भोग लावला नाही कुठे, खिचडी कुठून आली, हाताला पण खिचडी, तोंडाला पण खिचडी. सर्व ठिकाणी शोध घेतात, शेवटी ते वेशीवर पोचतात. खूप फार लांब कहाणी आली, पण त्या झोपडीपर्यंत पोचतात, त्या म्हाताऱ्या बाईला भेटतात आणि त्यांना मग बरोबर पटतं की ह्याच बाईच्याकडे जगन्नाथ आपलं मंदिर सोडून तिच्या घरी गेले, त्याच्या हातून दोन्ही हाताने चाटून चाटून खिचडी खाल्ली आणि धावत धावत पळत परत वेदीवरती उभे राहिले. त्या दिवसापासून आज पण आजपर्यंत जगन्नाथाला रोज खिचडीचा भूक लागतो आणि ती बाळतारी बाई जिवंत असेपर्यंत तिला रोज सन्मानाने ते येऊन तिच्या हाची खिचडी भगवंताला अर्पण करायचे. आणि तिच्या भगवंताच्या धामी गेल्यानंतर तिच्या स्मृती प्रत्यर्थ म्हणून आज पण ते प्रथा चालू आहे. आणि अन्न क्षेत्रामध्ये जवळजवळ 10,000 लोकांना ती खिचडी रोज वाटली जाते. काय भगवंतानं दाखवलं, भगवंत द्वारकाधीश आहेत, षड ऐश्वर पूर्ण, सर्व शक्तिमान, सगळ्या सृष्टीचे निर्माते भगवंत. पण प्रेमाच्या पोटी त्या म्हाताऱ्या यवन बाईच्या घरी तिच्या हातची खिचडी खायला गेले. श्रीनाथजीची पण अशीच कथा आहे, सेम कथा आहे, सेम. शूद्र व्यक्ती प्रयत्न करते आणि पुजारी नाही म्हणतात आणि भगवंत आपले वेदी सोडून त्याच्या घरी जाऊन खिचडी खाऊन येतात. असे आपले भगवंत आहेत. हा एवढे कनवाळू एवढे दयाळू आपल्याकडे काय असायला पाहिजे या सगळ्या गोष्टी काय सांगतात की जिथे सेवाभाव असेल तिथे प्रेम असेल, प्रेम पूर्ण केलेली सेवा असेल तिकडे भगवंत धावत धावत येतात. सर्व काय विसरून एवढंच काय की ते वृंदावनात जेव्हा वास्तव्य करतात त्यावेळी प्रेमापोटी ते द्वारकाधीश गौलोकधीश वैकुंठाधीश हे पण ते दाखवून देत नाहीत की मी ते आहे म्हणून. हनुमानी फिरतात, वनमाळा धारण करतात, मोरपंग धारण करतात, सगळ्यांना एवढं सांगतात की मी तुमचा मित्र आहे. बस कोणाचा मुलगा आहे, कोणाचा मित्र आहे, कोणाचा सखा आहे, कोणाचा प्रियकर आहे, पण हे दाखवत नाही की भगवंत आहे. कारण त्यांचा भाव जो आहे सेवाभाव एवढा तीव्र आहे की त्यांच्या त्या तीव्र प्रेम सेवाभावाच्या पुढे त्यांचं ऐश्वर टिकूच शकत नाही, दाखवूच शकत नाहीत की मी भगवंत आहे. त्या वृंदावनामध्ये गोपी जेव्हा त्यांना शोध घेत होते कुठे गेले भगवंत रास लिहिले सोडून कुठे गेले, तेव्हा त्यांनी लगेच चार भुजा धारण केले आणि विष्णू बनले. त्यांना काय करायचं कळे ना, लगेच गोपी तिकडे आले विचारत झाडांना वेलींना पाखरांना आणि फळांना विचारत होते मी कुठे कृष्णाला पाहिले का. तर लगेच त्यांनी चार भुजा धारण केल्या आणि विष्णू बनून ते उभे राहिले आणि गोपींनी विचारलं की तुम्ही कृष्णाला पाहिले का. हा समजा आता तुमच्या समोर विष्णू उभे राहिले चार भुज चतुर्भुज, तुम्ही काय कराल, प्रसाद कधी आहे असं विचारलं जातं नाही विचारलं, लगेच दंडवत प्रणाम कराल, गुरुमंत्र म्हणाल, दंडवत प्रणाम करून स्तुती करायला लागल त्यांची. पण गोपी काय म्हणतात, तुम्ही कृष्णाला पाहिले का, ते कुठे गेले. तर विष्णू म्हणतात इकडे गेले या बाजूला गेले. आणि शेवटी राधाराणी आली एका त्या भ्रमराशी बोलत बोलत आली असे विरामध्ये येतो आणि तिने म्हणतात विचारलं तुम्ही कृष्णाला पाहिले का. तर ते तिचं प्रेम पाहून त्यांचे दोन भुजा गळून पडल्या, त्यांचं विष्णू स्वरूप त्यांना टिकून ठेवता आलंच नाही, गळून गेलं ते. म्हणजे असं उष्ण आणलेलं ऐश्वर्याचं अवसान जे आहे ते असं गळून गेलं आणि ते पुन्हा कृष्ण झाले. त्याने कितीही ऐश्वर आणायचा प्रयत्न केला तरी ते भक्तांच्या प्रेमापुढे गळून पडतात, एवढा प्रेमाचा प्रभाव आहे. आणि त्याच प्रेमाच्या पोटी भगवंत भुकेले आहेत आणि ज्याकरता ते त्याच भावनेने पंढरपुरात येतात आणि त्यांना आणखीनही त्यांचं हृदय जिंकण्याकरता आणखीन एक मार्ग आहे, ते म्हणजे त्यांच्या भक्तांची सेवा करणं. त्यांच्याही सेवा करण्यापेक्षा त्यांच्या भक्तांची सेवा केली तर त्यांना आपण फार लवकर आकर्षित करू शकतो. त्याच्याही अनंत कथा आहेत. अरे आपल्या जीवनाप्रमाणे तेच करतो, आपल्या घरी येऊन आपल्या मुलाला कोणी लाड केले, त्याला कोणी गिफ्ट दिली, त्याला कोणी पप्पे घेतले, आपल्याला खूप आवडतात. मग आपली स्तुती करो ना करो आपण खुश. आणि कोणी घरी आलं आपली खूप स्तुती केली आणि आपल्या मुलाला काहीतरी बोलले किंवा काही टुमणा मारलं तर आपण ते स्तुती पण विचारात घेत नाही, लगेच रागवतो आपण. म्हणजे आपल्याला प्रिय जी व्यक्ती आहे त्याच्यावर तुम्ही प्रेम केलं तर तुम्ही आम्हाला प्रिय आहात, हे आपल्या जीवनात पण सत्य आहे ना. तसंच भगवंताच्या जीवनामध्ये सगळ्यात प्रिय कोण, त्यांचे भक्त. एवढे प्रिय की स्वतःला ते विकतात भक्तांकडे, भक्तांच्या हातून इतर आपल्याला विकवतात इतरांना. आप म्हणजे बेच सकते हो एवढे ते स्वतःला अर्पण करतात. एवढी भक्ती जी आहे ती पॉवरफुल आहे, भक्तीपूर्ण सेवा. प्रभुपाद म्हणतात डिवोशनल सर्व्हिस, नुसतात भक्ती नाही, भक्तीभावनेमध्ये केलेली सेवा जी आहे ती एवढी शक्तिशाली आहे की ती भगवंताला विकत घेऊ शकते. स्वतः भगवंत त्याने आकर्षित होतात आणि स्वतःला त्या भक्ताच्या हातात अर्पण करतात, त्याच्या हातातले बाहुलं बनतात, त्याच्या हातातले कठपुतली बनतात, एवढी त्यांची भक्तामध्ये प्रीती असते. आणि त्या प्रतीपुढे त्यांनी काय केलंय हे बघा, हे चित्रपट बघा. प्रेम काय असतं, लोकांना वाटतं की अरे युद्धाचं चित्र आहे, हे घरात लावू नका, घरात भांडणं होतील तुमच्या असं म्हणतात. किती लोक असं म्हणतात अरे घरात नका लावू, भावभावामध्ये भांडणं होतील, हा कलह होईल घरात. पण चुकीची गोष्ट आहे असा विचार करणं, हे प्रेम चित्रपट आहे, दिस इज द पिक्चर ऑफ लव्ह. एक मनुष्य प्रेमापोटी काय करू शकतो, तो सर्व ऐश्वर्यपूर्ण सर्व शक्तिमान त्याच्याकडे काय कमी आहे, यातला कण कण त्याने निर्माण केलेला आहे. अशी व्यक्ती आपल्या भक्ताकरता शूद्र बनवून सेवा करत आहे, सारथी बनवून. सारथी म्हणजे काय, फार मोठी पोझिशन नाही आहे. सारथी म्हणजे युद्धकाळामध्ये काय असतं, ओढा कोलाहल असतो, ओढा गोंधळ असतो, ओढा आवाज असतो, शंख हत्ती घोडे सगळ्यांचा नाद आणि तणत्कार, गदांचा आवाज, बाणांचा आवाज, धनुष्याचा प्रत्यंचेचा आवाज, असे अनंत भयंकर आवाज होत असतात. त्यामध्ये समोर बसलेल्या सारथ्याला पण आपण सांगू शकत नाही उजवीकडे घे का डावीकडे, डावीकडे घे. एकच सोपा मार्ग असतो, म्हणजे उजवीकडे लात मारली खांद्यावर तर राईट टर्न घ्यायचा, आणि डावीकडे मारली तर लेफ्ट टर्न घ्यायचा, आणि मध्ये मारलं तर सरळ जायचं. अशा प्रकारचं तिथे कम्युनिकेशन असतं. तर भगवंताने हे ठाऊक असताना सुद्धा अर्जुनाच्या करता सारथी बनलेले, म्हणजे याचा अर्थ अनंत वेळा लात खाल्ली की नाही भगवंतानी अर्जुनाची. एवढंच नव्हे तर त्याच्या रथाच्या घोड्यांना त्यांनी मसाज केला आपल्या पाहताने, ज्यांचे हात कमळाप्रमाणे कोमल आहेत, त्यांचे बोट, त्यांचे नख, त्या दिव्य हाताने त्यांनी अर्जुनाच्या घोड्याचे पाय चेपले, त्याच्या चाकामध्ये तेल घातलं वंगण, त्याचा रथ नीट चालावं म्हणून, पुढे मागे दलदलीमध्ये मासाच्या दलदलीमध्ये कुठे रक्तामध्ये अडकू नये म्हणून. एवढी सगळी त्याने सेवा केली का, अर्जुन त्याचा भक्त आहे म्हणून. एकच कारण आहे फक्त, बस भक्तीचे मी सखा चेती, तू माझा भक्त आहेस, माझा प्रिय मित्र आहेस, मी निशस्त्र असेन पण तुझ्याबरोबर आहे. तू मित्र पण कसा, तर म्हणे नारायणी सेना मला नको, एक अक्षोहिणी सेना मला नको, मला तुम्ही निशस्त्र पण चालाल पण तुम्ही माझ्याबरोबर राहा. पण भगवंत पण लगेच तयार, असाही प्रेम असत. तर हे हा फोटो जो आहे तुमच्या घरात ठेवायचा, तुम्हाला केवळ फक्त आठवेल की भगवंत कुठच्या थराला पोहोचू शकतात, प्रेमापोटी काय करू शकतात आपल्या भक्ताकरता, त्याचीही कहाणी आहे महाभारताची. फक्त युद्धाची कहाणी नाही आहे, प्रेम आहे, प्रेम लव्ह अशी शक्ती आहे जगामध्ये की भगवंताला सक्षात गौलोक वृंदावनातून खेचून आणू शकते आणि वाट बघू शकते, वाट पाहायला लावू शकते अनंत काळात. तर ती संधी आपल्याला इथे उपलब्ध आहे. जे वारकरी भक्त अनेक किलोमीटर दिवस रात्र ऊन पाऊस जी तमा न बाळगता अनवाणी काही मिळेल तर खाईल, नाही खाल्लं थोडं झोपायला मिळेल, नाही मिळेल असं कष्ट करत करत इथे पोचतात, पांडुरंगाने दर्शन करतात, त्यांची सेवा करायला आपल्याला ते मौका मिळतो, अवसर मिळतो. त्यामुळे एकादशीला दर्शन न दर्शन मिळणे याच्याही पेक्षा पुण्याची गोष्ट आहे, ज्याच्याकरता ते आले जिथे त्यांची सेवा करणं जास्त महत्वाची. ते भगवंताला तुमच्यावर कृपा कटाक्ष टाकायला मजबूर करेल अशी सेवा आहे. जे भक्त त्यांच्याकरता कष्ट उपासतात त्यांची सेवा केली तर भगवंताची कृपादृष्टी आपल्यावर फार अधिक तीव्रतेने आणि जास्त प्रकारे आपल्यावरती येऊ शकते. आपल्या मनात पुढे कुणकुण असते असे, अरे एकादशी, अरे एकादशी, दर्शन नाही हुआ, दर्शन नाही हुआ, कब जाएंगे, कब जाएंगे. पण याचं रहस्य हे आहे, भक्तिस्थान स्वरूपी काय म्हणाल होते, अशा प्रकारे सेवा करा की तुमच्या सेवेला बघून भगवंत आपली जागा सोडून तुमच्याकडे येईल. ज्या ठिकाणी सेवा होते त्या ठिकाणी भगवंत दूर राहूच शकत नाहीत. म्हणून पुन्हा पुन्हा आपल्याला हेच करायला पाहिजे. आणि सेवाभाव कसा वाढवेल आपला, तो म्हणजे आपल्या साधनेप्रमाणे उपासनेला दृढ चाल व्हावे. आपली जी साधना आहे गुरुनं सांगितलेली, भगवंताच्या नामाचा जप, चार नियमांचं पालन, हे नित्य नियमाने जो करेल त्याचा सेवाभाव शुद्ध होईल, त्याच्यातून अनर्थ नष्ट होतील. आणि अशा प्रकारे शुद्ध भावनेने केली जी सेवा आहे ती भगवंताला दिसते आणि ती प्रॅक्टिस करण्याकरता आपण इथे आलेलो आहोत. एक वैष्णव म्हणून इथे आपण यायला पाहिजे, कारण इथे जी चालते म्हणा चालते ती फक्त वैष्णवांचीच चालते इथे. जो रुबाब आणि जो जे प्रभाव, हा ते मुख्यमंत्री आणि बाकी मंत्र्यांवरचा प्रभाव नाही म्हणत मी, ते सगळ्यात मोठे मंत्री इकडे आहेत ना, ते म्हणजे भगवंत विठ्ठल रुक्माई. त्यांच्यावर कोणाचा प्रभाव आहे, त्यांच्या भक्तांचा प्रभाव. ते त्यांच्या इशाऱ्यावर नाचतात, त्यांच्या लक्षात वाट बघत उभे राहतात. त्या भक्तांची सेवा करायला कारण आपण इथे आलेलो आहोत. पिकनिक करण्याकरता किंवा फिरण्याकरता किंवा कुठे आता सेवा असं मिळते, प्रसाद खाण्याकरता किंवा दर्शन घेण्याकरता, हे कशाकरता आपण इथे आलेलो नाही आहोत. आपण इथे फक्त सेवा करण्याकरता आलो आहोत, जस्ट टू प्लीज द डिवोटीज. आणि इकडून वृंदावनात गेलो बरसाण्यामध्ये तर तोच उद्देश आहे, तिकडून मुंबईत गेलो तर तोच उद्देश आहे, परत नोकरीला जॉईन झालो, परत कामाला गेलो, तर उद्देश तोच आहे आयुष्यामध्ये. प्रमुख बिझनेस आपला काय आहे या जीवनामध्ये, कशाही प्रकारे येण केल्या प्रकारे भगवंताच्या भक्तांची सेवा करून भगवंताचं लक्ष आपल्यावरती आकर्षित करून घेण्याकरता, त्या कृपा कटाक्ष आपल्याकडे आपल्यावर पडण्याकरता म्हणून आपण प्रयत्न करत आहोत. आणि काय प्रार्थना करतो आपण, कदा करिष्यसी हमाम कृपा कटाक्ष भाजनम, कधी तुमच्या कधी तुमची कृपा दृष्टी माझ्यावर पडेल, कधी माझ्या प्रार्थनेला साथ देऊन तुम्ही माझ्याकडे कृपेने पाहाल, आणि कधी माझ्या हृदयामध्ये तुमच्या कृपा कटाक्ष प्रभावामुळे भक्तिभाव जागृत होईल, सेवाभाव जागृत होईल, अशी प्रार्थना कायम भक्त करत असतात. आणि ती आपण करत राहावी कायम, त्याचं ती करत राहण्याकरता आपल्याला खूप पाठबळ मिळावं, खूप प्रोत्साहन मिळावं, खूप अनुकूल परिस्थिती मिळावी म्हणून आपण ही आषाढी एकादशी पर्वणी साधून पंढरपुरामध्ये आलेलो आहोत. ही खरी पर्वणी, हा हा खरा उत्सव, की ज्या क्षणी महाराज काय म्हणतात की पवित्र म्हणजे काय, कुठची गोष्ट शुभ पवित्र पावन म्हणजे काय, जी घटना किंवा जो प्रसंग किंवा जे कार्य आपल्याला भगवंताशी भेटवतं किंवा भगवंताशी जोडतं, ते पवित्र, ते शुभ, ते पावन. आणि कितीही चांगलं वाटणारी गोष्ट असेल आणि आपल्याला भगवंताशी त्याची भगवंताशी आपली जर वियोग होणार असेल, भगवंत दूर होणार असेल, तर ती गोष्ट अशुभ आहे. व्हॉट एव्हर कनेक्ट्स यू विथ कृष्णा इज ऑस्पिशियस, व्हॉट एव्हर डिस्कनेक्ट्स यू फ्रॉम कृष्णा इज इनऑस्पिशियस. मग ते आपली नोकरी असू दे किंवा आपलं काम असू दे किंवा आपले कपडे घालणं असू दे किंवा आपलं बोलणं असू दे, आपलं चालणं असू दे, आपलं खाणं असू दे, आपलं झोपणं असू दे, हे कुठचीच क्रिया, कुठची सुद्धा क्रिया जर भगवंताला आपल्यापासून दूर करणार असेल तर ती अशुभ आहे. आणि ती लौकिक दृष्टीने कितीही भरभराटीची किंवा काय म्हणतात समृद्धीची असेल तरी पण ती अशुभ आहे दिव्य दृष्टीने बघायला गेलं तर. आपण काय म्हणतो, अरे आपण जप केला तर आपलं प्रमोशन झालं पाहिजे, जप केला तर आपल्याला चांगली बायको मिळायला पाहिजे सुंदर, जप केला तर आपल्याला जास्त पैसे मिळायला पाहिजेत, म्हणजे आपल्याला म्हणजे खरोखरच भक्ती जी आहे ना ही फार पॉवरफुल आहे असं आपण म्हणतो. पण भक्ती संकल्पना चुकीची आहे. भक्तीची संकल्पना एकच आहे, भगवंताचा योग, भगवंताशी जोडणे स्वतःला. तर तेवढंच करण्याकरता सिद्ध करण्याकरता आपण इथे आलेलो आहोत. आणि जर ते होणार नसेल तर आपली पूर्ण पंढरपूरची वारी वेस्ट आहे, युजलेस. आपलं मन जर बाह्यदृष्ट्या इकडे तिकडे भटकत राहिलं, अरे चंद्रप्रकाश स्थान राहिलं, अरे दर्शन राहिलं, अरे आपल्याला ते आज प्रसादामध्ये स्वीटच नाही मिळालं, अरे ते कळत नाही मिळालं, अरे अमुकच नाही मिळालं, अरे काय कळत नाही, काय मजा नाही आहे आईस टाइम पे, म्हणजे आपली यात्रा वारी वेस्ट गेली सगळी. तो भाव जो आहे तो आपण पकडण्याकरता प्रयत्न करण्याकरता इथे आलेलो आहोत. सम हाव टू कॅच दॅट मूड ऑफ सर्व्हिस अँड डिवोशन. आणि केवळ इथे येणारे वारकरी जे आहेत तेच फक्त सेव्य नाही आहेत, तुमच्या बरोबर जे आलेले आहेत हे सर्व सुद्धा सेव्य आहेत. हे महाराजांचं वाक्य आहे की ज्यांची आपण सेवा करण्याकरता आलो आहोत, ज्यांच्या बरोबर आलो आहोत, ते सुद्धा तेवढेच पवित्र आणि ते तेवढेच महान आहेत, कारण त्याशिवाय त्यांना भगवंत धामामध्ये प्रवेश देत नाहीत. त्यामुळे आपल्याला फार जपून राहिलं पाहिजे धामामध्ये. आपलं मन जे आहे ते अर्जुनाप्रमाणे एकाग्र असलं पाहिजे. द्रोणाचार्यांनी त्याला काय विचारलं, तुला काय दिसतं, तर अर्जुन म्हणाला मला त्या पक्षाच्या डाव्या डोळ्याचं बुबुळ दिसतं फक्त, बस डावा डोळा पण नाही म्हटलं त्याने, क्युपिल ऑफ द लेफ्ट आय. पक्षी दिसतोय, ती फांदी दिसते, ती पानं दिसत आहेत, त्याच्यामागे निळं आकाश दिसतात, पांढरे ढग दिसत आहेत, असं काही म्हटलं नाही. असं सगळं इतरांनी सांगितलं, दुर्योधन, दुःशासन आणि बाकी सगळे पांडव. पण अर्जुन म्हणाले की मला त्या पक्षाच्या डावा डोळ्याचं बुबुळ फक्त दिसतंय बस, तेवढी भक्ती असली पाहिजे. सो मच स्पेसिफिक, सो डीप अँड सो इंटेन्स, एवढे तीव्र आणि एकाग्र, विशिष्ट पद्धतीने एकाग्र जर आपण होऊ शकलो तर आपली वारी यशस्वी म्हणता येईल, सफल म्हणता येईल आणि सिद्ध म्हणता येईल. आणि अशा आपल्याला अनेक प्रकारे अनेक वर्षी करायच्या आहेत. हळूहळू का होईना, हा 10%, 20%, 50%, 100%, हळूहळू स्टेप बाय स्टेप पायरी पायरीने आपल्याला प्रगती करायची. आणि जमल्यास एकाच वेळी जमली तर फारच चांगली, पण त्याकरता लक्ष त्यात असलं पाहिजे पूर्णपणे. म्हणून या सेवा करताना जसं आपण म्हणतो ना की पोलीस मनुष्य जो असतो तो 8 तास नोकरी करतो, तो 8 तास वर्दी घालतो, वर्दी पोलीसची वर्दी घालतो, आणि घरी गेलं की मग आपला पायजमा जे काय असेल ते घरचे कपडे घालतो. घरी गेल्यावर पोलीसी भाव त्याच्यामध्ये प्रकट होत नाही, पण ड्युटीवर असताना जो ज्या कपडे घालतो तर लगेच त्याच्या मनामध्ये लगेच पोलीसी भाव निर्माण होतो. जर मी आता जे काय बोलतोय ते हाफ पॅन्ट हाफ टी शर्ट घालून गोगल घालून बसलो असलो ना, इथे थोडीशी कोणी बांधून बसलो असलो, तर तुम्हाला ते गोष्ट ऐकायला आवडली असते का? हेच वाक्य मी सगळे बोललो, हेच गोष्ट सगळं बोललो, पण माझे कपडे जे आहेत ते फक्त असे ब्लॅक टी शर्ट हाफ आणि हाफ अशी बरमुडा पॅन्ट, हा असे लांब कल्ले आणि काळा गॉगल असा. जय राधा माधव कुंज बिहारी. तुम्हाला कसं वाटेल? हा तो भावना उत्पन्न होणार. त्याला धोती कुर्ता घालून तिलक लावून बसल्यानंतर तुम्हाला पण भाव उत्पन्न होईल, ऐकायला वाटेल आणि मला पण बोलणार काय ते वाटेल. तर हे जे कपडे आहेत, हा जो बाह्य अवतार जो आहे हा पण आवश्यक असतो, तो इम्पॉर्टंट नसतो एवढा, तो अल्टिमेटली इम्पॉर्टंट नाही आहे, परंतु तो पण इम्पॉर्टंट असतो. आपल्या बद्ध अवस्थेमध्ये तो इम्पॉर्टंट असतो. जेव्हा आपण वैष्णव कपडे घालतो हा, त्यावेळी वैष्णव भाव निर्माण होतो. घरी जाऊन आपण स्विमिंग टँकवर गेलो आणि तिकडे स्विमिंग कपडे घातले, स्विमिंग सूट, तर आपल्याला पोहायचा मूड येतो. हा, वी आर डिफरंट डिफरंट मूड इज देर. लगेच ते कॅनव्हासच्या पुढाला लगेच जॉगिंगचा मूड येतो, येतो की नाही? हा, आपल्याला सुद्धा येतो, इमिजिएटली येतो. आपण अंगावर जे काय घालतो त्याप्रमाणे भाव उत्पन्न होत असतात. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही जेव्हा इथे धामामध्ये असाल तेव्हा एक वैष्णव म्हणून राहा, बाह्य आणि अंतर्दृष्टीने. अंतर्दृष्टीने सेवाभाव आणि बाह्यदृष्टीने तुमचा अवतार जो आहे तो पण वैष्णव ठेवा. का आपण जीन्स पॅन्ट घालाव्या आणि का टी शर्ट घालावा? वाय शुड वी कम टू धाम विथ दिस ड्रेस? आपण इथे आध्यात्मिक प्रगती करण्याकरता आणि भगवंताची आणि भगवंताच्या भक्तांची सेवा करण्याकरता आलो आहोत. त्याकरता योग्य भाव आपल्याला पकडायचा असेल तर सगळ्यात अगोदर आपल्याला तयारी करणं आवश्यक आहे. एक वैष्णव म्हणूनच आपण मुख्यमंत्र्यांना भेटू किंवा प्रांताधिकाऱ्यांना भेटू किंवा बडव्यांना भेटू किंवा आणि कोणाला भेटू, आपण वैष्णव म्हणून तिकडे उभारायला पाहिजे. वी हॅव टू प्रेझेंट आवर सेल्फ वैष्णव ओनली. कारण आपण जेव्हा इथे संस्थेच्या रूपाने इथे येतो त्यावेळी एक आपली एक इथे पद असते की प्रभुपादांच्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघातले हे भक्त आहेत. हे आपल्याकडे आदर्श आहे, यांचा वागणूक आपल्याला बघायला पाहिजे. हा, सकाळी ते चित्रे आले होते, श्री चितळे इकडचे मोठे अधिकारी आहेत, ते प्रभावित आहेत खूप. त्यांचं काय म्हणणं आहे की तुमच्या लोकांचा सेवाभाव फार मला प्रभावित करतो. म्हणून मी आता मुंबई ड्युटीवरती आहे, परंतु 3 वर्षानंतर मी मुंबईत नोकरीला आहे, कुठेतरी मुख्यमंत्र्यांचे ते सचिव आहेत. तरी पण ते आपल्या सेवेमध्ये आपल्या या कॅम्पमध्ये दरवर्षी येतात. आज सकाळी येऊन गेले, उद्या पण येणार आहेत. आय विल टेक कमन टेक प्रसाद असं बोलले ते मला. त्यांना काय वाटलं, त्यांना काय आवडलं? आपलं सेवाभाव, भक्तिभाव. हा, तुम्ही किती मोठे अधिकारी आहात आणि तुमचे कपडे किती सुंदर आहेत आणि तुम्ही कसे मॉडर्न आहात आणि तुमच्याकडे किती मोबाईल आहेत आणि कुठच्या प्रकारचा मोबाईल तुम्ही वापरता हे त्यांना प्रभावित करत नाही. आत्म्याला प्रभावित करण्याकरता केवळ एकच गोष्ट असते, ती म्हणजे भक्तिभाव, वैष्णव भाव. तर आपल्याला आपल्या वैष्णव स्तर करलो असायला पाहिजे. वी शुड बी प्राऊड ऑफ बिकमिंग बीइंग अ डिवोटी, नॉट बीइंग मॉडर्न. म्हणून जे काय आपल्याला इथे 4-5 दिवस आपल्याला मिळतील ना, एक शुद्ध वैष्णव राहायचा प्रयत्न करा, बाह्यदृष्टीने अंतर्दृष्टीने. खास करून ज्या लोकांना दीक्षा घेतलेली आहे, ज्या लोकांनी भक्तीचा मार्ग स्वीकारलेला आहे, गुरुकडून मंत्र घेतलेला आहे, त्यांनी तर वैष्णवच राहून राहायला पाहिजे. इथे जे लोक थोडा प्रगतीवर आहे, थोडस सुरुवात करतायत, ठीक आहे, पण कमीत कमी पाश्चात्य संस्कृतीने प्रभावित होऊन कपडे घालून नका इथे. हा जीन पॅन्ट टी शर्ट हे आपले कपडे नाहीत, हे पाश्चात्य लोकांकडून इम्पोर्ट केलेली गोष्ट आहे. आजकाल ते मुलं पण असेच कपडे घालतात, आई वडील त्यांना तेच कपडे आणून देतात, त्यामुळे त्यांची मती पण तशीच बनते. आपण जसे कपडे घालतो जसं आपण आपल्याला ठेवतो, आपले आपला अवतार जो केसांचा आणि कपड्यांचा आणि आपलं जे काही आपलं भावना असते त्याप्रमाणेच आपण कपडे घालतो, तशीच भावना रुजते आपल्या मनामध्ये आणि तीच भावना करून आपण मोठे होतो, लहानाचे मोठे होतो आणि मोठ्याचे म्हातारे होतो. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, लहान मुलापासून आपण हे बाह्य अवतार जो आहे ते मेंटेन करणं फार आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला मी अजूनच विनंती करतो की तुम्ही जितके दिवस इथं राहाल, तुम्ही कुठे पुण्यातून, बेळगाव, कुठे कोल्हापूर, सातारा, सोलापूर, मुंबई, पुणे, नाशिक अशा अनेक ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आलात, कशाकरता तो भाव पकडण्याकरता तुम्ही इथे आलात, इफ आय एम नॉट रॉंग. आणि त्याकरता ही योजना अशी आहे, कॅम्प आहे, मेडिकल सर्व्हिस आहे, ऍडमिशन आहे, प्रसाद वितरण आहे, पुस्तक वितरण आहे, कीर्तन आहे, हरिनाम संकीर्तन बाहेर जाऊन करायचं आहे, या विविध प्रकारे आपण काय करायचा प्रयत्न, नाटक केलं वाखरीला, हा तिकडे दंडीवरती सेवा केली, तिकडे कीर्तन केलं, तिकडे लोकांवर चालतात तिथे आले लोक, या विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटीचा उद्देश काय आहे? एकच उद्देश आहे, सेवाभाव कशाही प्रकारे कॅप्चर करायचा प्रयत्न करायचा आहे, पकडायचा प्रयत्न करायचा आहे, अंमलात आणायचा आहे. आणि त्या योगे हा ह्या धामामध्ये जे काही क्षण, मिनिट, तास, दिवस आपल्याला मिळू शकतात, दिवस आणि रात्र जे काही भगवंताच्या कृपेने आपल्याला प्राप्त आहे या ठिकाणी, त्या सगळ्याचा 100% लाभ घेऊन भगवंताचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्याकरता आपण इथे आलेलो आहोत. म्हणून माझी एवढीच विनंती आहे की इथल्या तिथल्या विचारामुळे हा जो सुवर्ण संधी तुम्हाला लाभलेली आहे ती तुम्ही व्यर्थ जाऊ नका. प्लीज डू नॉट वेस्ट दिस ग्रेट ऑपॉर्च्युनिटी. जेव्हा जेव्हा वेळ असेल हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, कायम मुखामध्ये देवाचं नाव घेत राहा. चॅन्ट ऑलवेज, कधीही मुख आपलं व्यर्थ गोष्टीमध्ये वेस्ट करू नका. तर धाम वास सफल आहे. धामामध्ये येऊन बाकीच्या गप्पा मारणे म्हणजे बेटर टू बी इन बॉम्बे ओनली, इथे याची गरज काय? इथे आपण आपल्या कानाने, डोळ्याने, तोंडाने, हातापायाने आपण केवळ भगवंताचं ध्यान आणि सेवा करण्याकरता आलेलो आहोत, भगवत भक्तांच्या सेवेकरता इथे आलेलो आहोत. प्रत्येक इंद्रिय जे आहे त्याच्यामध्ये मग्न असायला पाहिजे. कुठचाही फावल्या वेळामध्ये मनामध्ये एक वाईट विचार पण येता कामाने, वाईट किंवा जो भगवंताचा नाही असा पण विचार इथे येता कामाने. लक्ष, मती, चित्त जे आहे ते केवळ भगवंतावर एकाग्र करण्याकरता, प्रयत्न करण्याकरता आपण इथे आलेलो आहोत. म्हणून एकमेकांना मदत करणं त्या गोष्टी करतात, आणि ती इतरांनी आपल्याला मदत केली तर न रागावणं आणि ती स्वीकार करणं मदत, हे पण इम्पॉर्टंट आहे. हा आपण जर काहीतरी फालतू बोलत असलो आणि आपल्या मित्राने आपल्याला आठवण करून द्या, हे आपण पंढरपुरामध्ये आहोत हे आपण नाही बोललं पाहिजे, तर लगेच आपला अहंकार दुखायला गेला नाही पाहिजे. थँक्यू प्रभूजी, तुम्हाला आठवण करून दिली, माझी काही मिनटं अशा व्यर्थ बडबडीमध्ये वेस्ट चालले होते, पण तुमची आठवण करून दिल्यामुळे मी पुन्हा माझी पुढची मिनटं वाचू शकेन आणि भगवंताच्या चरणामध्ये, भगवंताच्या सेवेमध्ये, त्यांच्या मतीमध्ये मी घालवू शकेन असा ऋणीभाव, नम्रभाव आपल्याकडे असायला पाहिजे. त्याकरता सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न केला पाहिजे. असं नाही की दोन चार लोकच फक्त खूपच उत्साही आहेत आणि बाकी सगळ्या लोकांचं मन इकडे तिकडे भरकटलेले आहेत, असं नाही असायला पाहिजे. सगळ्या लोकांनी, जे जे लोक इथे येतील त्यांच्या सगळ्यांचा एकच मूड असला पाहिजे. हाऊ कॅन आय सर्व, प्रभुपाद म्हणायचे की या जगामध्ये फक्त एकच प्रश्न आहे, तो विचारणं योग्य आहे, ह्या क्षणी हे भगवंता मी तुमची कशी काय सेवा करू शकतो. हाऊ कॅन आय सर्व यू माय लॉर्ड ऍट दिस मोमेंट, ह्या क्षणी मी तुमची कशी सेवा करू शकतो, हा एकच प्रश्न ऍक्च्युली विचारणं योग्य आहे. द अल्टिमेट क्वेश्चन, हाच प्रश्न विचारला परीक्षित महाराजांनी शाप मिळाल्यानंतर. हाऊ कॅन आय सर्व, काय करू मी आता, कशी सेवा करू भगवंताची. आणि ती सेवा करायलाच फक्त आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे. ओनली टू सर्व द लॉर्ड, आणि त्या सेवेच्या मार्गाने भगवंताला प्राप्त करण्याकरता हा मनुष्य देह मिळाला आहे. हा फार मूल्यवान आणि फार किंमतवान आहे. तो कुठच्याच व्यर्थ गोष्टीमध्ये व्यर्थ करणं म्हणजे महान पातक आहे. ऍक्च्युली मनुष्य शरीर प्राप्त केल्यानंतर इतर गोष्टीमध्ये मन गुंतवणे आणि भगवंतावरून मन दूर नेणे हे महान पातक आहे. आणि इतर गोष्टीवरून मन हटवून भगवंतावर एक केंद्रित करणं हे ह्या देहाचा परम उद्देश आहे. ते आपल्याला समजलं तर हे जीवन धन्य आहे आपलं. त्या जीवनातले क्षण धन्य आहेत, त्या जीवनातले मिनिट धन्य आहेत, जीवनातले तास धन्य आहेत, त्या जीवनातले दिवस धन्य आहेत, जीवनातले वर्ष धन्य आहे, हे पूर्ण जीवन धन्य आहे. जर आपण अशा प्रकारच्या भावनेमध्ये आपलं काळ घालवलं तर. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी सोपा मार्ग दिला, कारण या कलयुगामध्ये असा भाव निर्माण करण्याकरता यज्ञ करणं अशक्य आहे. सर्व संपत्ती सर्व सर्व संसार त्याग करून ध्यान करणं जंगलात जाऊन ते पण अशक्य आहे. म्हणून ते म्हणाले हरिमुखी म्हणा, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. गुरुदेव म्हणतात की आपण ज्या जितके क्षण जितके तास जितके दिवस धामामध्ये आपल्याला निवास मिळतोय त्या प्रत्येक क्षणामध्ये हृदयाच्या आतल्या गाभ्यामध्ये भगवंताची कृपा याचना करत राहिलं पाहिजे. कॉन्स्टंटली सतत सातत्याने भगवंताच्या करुणे भगवंताची करुणा भाकली पाहिजे हृदयाच्या आतल्या गाभ्यामध्ये, इन द इनर चेंबर ऑफ द हार्ट. तर हा भाव आपल्याला सहजगत्या प्राप्त होईल. आणि असा भाव प्राप्त झाल्यानंतर आपण पंढरपुरातून मुंबईत गेलो, मुंबईतून बरसानात गेलो, मुंबईतून बरसानातून दिल्लीला गेलो का आग्र्याला गेलो, तो भाव बदलणार नाही. आणि आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी तोच भाव प्रकट असल्यामुळे तो शहरात असून सुद्धा आपण धामामध्येच असू, हे यातलं रहस्य आहे. एकदा ह्या ठिकाणी ह्या हृदयाच्या स्तरावरती तो भाव उत्पन्न झाला की आपण जिथे जाऊ तिथे तो भाव प्रकट होत राहील. प्रभुपाद जिकडे तिकडे गेले, हां लॉस एंजेलिसला गेले, न्यूयॉर्कला गेले, दिल्लीला गेले, आग्र्याला गेले आणि वृंदावनात गेले आणि मुंबईला गेले आणि पुण्यामध्ये गेले, कुठे कुठे गेले त्या सगळ्या ठिकाणी ते कायमचे वृंदावनात होते. हे वॉज ऑलवेज इन वृंदावन. त्यांच्या हृदयातून भगवंत आणि भगवंताबरोबर दिव्य धाम त्यांच्याबरोबर प्रवास करत असे. तशीच आपली अवस्था होईल जर आपण तो भाव पकडला. तर आपण जिकडे तिकडे जाऊ इकडून परत जाऊ तरी त्याच भावामध्ये राहू, आणि तिकडून पुढच्या यात्रेला जाऊ तिकडे पण त्याच भावात राहू. कारण फक्त पंढरपुरामध्ये आपल्याला हा भाव कॅप्चर करायचा नाही आहे, हा जीवनात जीवनभरामध्ये कॅप्चर करायचा आहे. जिथे जिथे आपण असू तिथे तिथे हाच फॉर्म्युला आहे. भक्तांची सेवा प्रीतीपूर्वक प्रेमपूर्वक सेवा, प्रामाणिक सेवा, निरपेक्ष सेवा, एकाग्र सेवा, हाच आपल्या जीवनाचा परमोच्च उद्देश आहे. आणि तो आपण जर योग्य प्रकारे सातत्याने इथल्या अनुकूल्य वातावरणामध्ये जर प्राप्त केला तर आपलं संपूर्ण जीवन जे आहे ते धन्य होईल. आणि अंतिम क्षणी जेव्हा मृत्यूची घंटा वाजेल त्यावेळी अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, त्याची स्मृती उत्पन्न होईल आपल्याला, भगवंताची स्मृती उत्पन्न होईल आणि आपण तत्काळ तत्क्षण भगवंताकडे निघून जाऊ गोलोक वृंदावनामध्ये. हरे कृष्णा, बहुत बहुत धन्यवाद. कोणाचा काही प्रश्न आहे का? पंढरपूर पंढरीचा वास चंद्रभागे स्थान आणि दर्शन विठोबाच. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम.